गाजर ही पुढील नोंद आहे. गाजर अर्थात कॅरेट. गाजर ही द्विवर्षायू वनस्पती एपीएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा सटायव्हा असे आहे. डॉकस कॅरोटा या रानटी जातीची निवडक निपज करून सटायव्हा ही उपजाती विकसित केली गेली आहे. हिचे मूलस्थान अफगाणिस्तान असावे असा एक अंदाज आहे. तेथून ती युरोप आणि आशियात येऊन स्थिरावली. पूर्वीच्या काळी सुगंधी पाने आणि बियांसाठी ही वनस्पती वाढविली जात असे. भाजी करता जे खाल्ले जाते ते गाजर या वनस्पतीचे सोटमूळ असते. खाल्ल्या जाणाऱ्या गाजराचा आकार चव आणि पोत सुधारावा म्हणून सटायव्हा हा प्रकार विकसित केला गेला आहे. गाजराचे झुडूप 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढते. खोड सरळ आणि शाखायुक्त असते. सोटमूळ जाड जूड मांसल आणि शंकूसारखे असून रंगाने शेंद्री लालसर किंवा पिवळसर आणि 10 ते 30 सेंटीमीटर लांब असते. पाने रेखीय भाल्यासारखी असतात. फुले लहान पांढरी किंवा पिवळसर असून छत्रीसारख्या फुलोऱ्यामध्ये येतात. फळे लांबट गोल असून त्यावर केसाळ कंगोरे असतात. गाजराची मुळे गोड पाचक भूक वाढविणारी पोटदुखी बद्धकोष्ठता इत्यादींवर गुणकारी असतात. गाजरात अ ब आणि क ही जीवनसत्वे आणि शर्करा व लोह असतात. बीटा कॅरोटीन या घटकामुळे गाजराला शेंद्री व लालसर रंग आलेला आहे. मानवी आतड्यात बीटा कॅरोटीनच्या चयापचयातून अ जीवनसत्व तयार होते. तंतुमय पदार्थ प्रतिऑक्सिडीकारक आणि खनिजे याकरता गाजरे एक महत्वाचे स्रोत आहेत. ती कच्ची किंवा उकडून खातात. गाजराचे भारतात देशी परदेशी नांटेस स्कारलेट हॉर्न डॅनव्हर्स ऑक्सहार्ट असे अनेक उपप्रकार आहेत. उपप्रकारांनुसार गाजरामध्ये आकारमान रंग आणि चव या बाबतीत विविधता आढळते. लाल रंगाची गाजरे भारतीयांना तर पिवळसर तांबूस रंगाची गाजरे पाश्चात्यांना आवडतात. लागवड केलेल्या गाजराचे खालील प्रमाणे 2 मुख्य प्रकार करता येतात. पहिला प्रकार आहे पूर्वेकडील गाजरे. 10व्या शतकामध्ये किंवा त्यानंतर मध्य आशियात सध्याच्या अफगाणिस्तानात या वनस्पतीची लागवड करण्यात आली असा एक अंदाज आहे. या गाजरांचे नमुने पाहिले तर ही गाजरे रंगाने जांभळी किंवा पिवळी असतात. तसंच यांच्या मुळांना शाखा फुटलेल्या असतात. अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे या गाजरांना जांभळा रंग प्राप्त होतो. पश्चिमेकडील गाजरे. 17व्या शतकाच्या सुमाराला नेदरलँड्समध्ये नारिंगी रंगाची गाजरे निर्माण केली गेली. कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे या प्रकारच्या गाजरांना नारिंगी रंग प्राप्त होतो. पाश्चिमात्य देशांमध्ये ही गाजरे सामान्यपणे आढळत असली तरी या देशांमध्ये पांढऱ्या पिवळ्या लाल आणि जांभळ्या रंगाच्या गाजरांचीही लागवड केली जाते. गाजराच्या उत्पादनामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने रशिया आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. गाजराच्या संशोधनातून नवनवीन प्रकार निर्माण केले जात आहेत. एका प्रकारच्या गाजरात नारिंगी रंगद्रव्याचा अभाव असून ते पांढऱ्या रंगाचे असते. या प्रकारचे गाजर ई जीवनसत्वाने समृद्ध असते. ही नोंद वी ज्ञालाळे यांनी केली आहे.